चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर अनुदान ऊस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यास भ्रष्टाचार थांबेल, राकेश टिकैत। देशातल्या अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारनं साखर निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला। साखर उद्योगासाठीच नाही तर ऊस शेतकऱ्यांसाठी देखील हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे। साखर कारखाने आर्थिक प्रश्नांशी झगडत आहेत, कारखान्यांकडून शेतकऱ्यांची देणी बाकी आहेत। या निर्यात अनुदानाच्या निर्णयामुळं आर्थिक प्रश्न सुटणार आहेत। शिवाय साखर निर्यातीवर असणारं अनुदान थेट ऊस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यास या क्षेत्रातल्या भ्रष्टाचारावर आळा बसेल, असं प्रतिपादन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केलं। कॅबिनेटच्या या निर्णयावर शेतकरी संघटना खुश आहेत। या निर्णयाबाबत राकेश टिकैत म्हणाले, यावेळी गाळप हंगामात साखर कारखाने ऊस शेतकऱ्यांना वेळेवर त्यांचे पैसे देतील। शिवाय आता पैसे मागण्यासाठी ऊस शेतकऱ्यांना सतत साखर कारखान्यांचे उमरे झिजवावे लागणार नाहीत। महत्त्वाची गोष्ट अशी की भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सशक्तीकरणावर अधिक प्रयत्न करून त्यांच्या आर्थिक सहभागासाठी योग्य निर्णय घेत आहे। याचाच एक भाग म्हणजे शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीवर अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय कॅबिनेटनं घेतला आहे। या निर्णयामुळे सरकारला 6,268 करोड रुपये इतका खर्च येणार आहे। 2019-20 या हंगामासाठी साखर कारखान्यांना साखर निर्यातीसाठी 10,448 रुपये प्रति टनाप्रमाणे अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे। अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। यातून उर्वरित अनुदान कारखान्यांच्या खात्यावर जमा होईल।